पुरुषसूक्तम् ओम् सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षसहस्रपात् स भूमिं विश्वतो भृत्वा अत्यधिष्ठदशाङ्गुलम् पुरुष एवेदकम् सर्वम् यद्भूतये च भव्यम् उतामुतस्तस्येशानः इदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अथो ज्यायागिश्च पुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामुदम् दिवि त्रिपादोर्ध्वमुदे पुरुषः पादोऽस्येहाभवात्मनः ततो विश्वम् व्यक्रामत् शासनादशने अभि तस्माद्विराडजायत विराजोऽधिपुरुषः स जातोऽत्यरिच्छत पश्चाद्भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविषा देवायिकिमुदन्वत असन्तोऽस्यासीदाज्यम् ग्रीष्मयुध्मशरद्धभिः सप्तस्यासन् परिदयः तैस्सप्तसंसत्कृताः देवायज्ञम् धन्वानाः अभद्रम् पुरुषम् वशम् तैयज्ञम् वर्षे पुरोक्षन् पुरुषम् जातमुद्घृतः तेन देवायजन्द साध्यार्षेश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वभूतः सम्भृतम् वृषदाज्यम् वजोगस्ताकिश्चक्रेवाजुव्याने आरण्यान् ग्राम्याश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वभूतः रचस्सामानिजगिरे छन्दागंसिजगिरे तस्माद् यजस्तस्माद् जायत तस्मादश्वा जायन्द एके चो भयादः गावोः जगिरे तस्मात् तस्माज्जात अजावयः यत्पुरुषम् यदधुः कथिता व्यकल्पयन् मुखम् किमस्य गौ बाहो का पूर्वपादा उच्छेदे ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहोराजन्यकृतः ऊरुतदस्यैश्यः पद्भ्यागमुशूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्यासीदन्तरिक्षमो श्रेष्ठो द्यौ समवर्तत पद्भ्याम्बुमिदिशश्रोत्रात् सा लोकाकल्पयन् वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्यधीरः नामानि कृत्वाभिवदनिदास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार चक्रप्रविद्वान् प्रतिषष्टस्रः तमेवम् विद्वानुमुदेह भवत् नान्यपन्था अजनायुज्यते यज्ञेन यज्ञवैजन्ददेवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकम् महिमान सृजन्ते यत्र पूर्वे साध्य सन्ति देवाः अभ्यस्तम्भूतपृथिवीरसा च शकर्मसमवर्तताधि तस्य त्वष्टापितसद्रोमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णन्तमसः पुरस्तात् तमेवम् विद्वानमुदैः भवत् नान्यपन्था विद्यदेनाय प्रजापतिश्चर्दिगर्भे अन्तः अजाजमानो बहुधा विजायते तस्य धीरा परिजानन्दियोनिमो मरीचीनाम् पदमिच्छन्ति वेतसः यो देवेभ्यातपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये ऋषम् ब्राह्मण्यनियन्दः देवाग्रेतपुर्वन् यस्त्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा सन्दशे ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपामो अश्विनो व्यातमो इष्टम् वर्षाण अमम् वर्षाण सर्वामोमर्षाण सहस्रशीर्षम् दैवम् विश्वाक्षम् विश्वम् भुवमो विश्वन्नारायणम् दैवम् अक्षरम् परमम् पदमो विश्वतः परमान्नित्यम् विश्वन्नारायणगुहरयम् विश्वमेवेदम् वरुषस्तद्वेषमुपजीवति परिम् विश्वस्यात्मेश्वरकम् शाश्वतकमो शिवमच्युतमो नारायणमहाज्ञेयम् विश्वात्मानम् परायणमो नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणपरः नारायणपरम् ब्रह्मतत्त्वम् नारायणपरः नारायणपरोध्यादाध्यानन्नारायणपरः यच्छकिञ्चिगत्सर्वम् दृश्यते सूयते विवा अन्तर्भरिषदत्सर्वम् व्याप्ति नारायणस्थितः അനന്തമവീയം കവിക്കും സമുദ്രേന്ദ്രം വിശ്വസംഭവമോ പത്മകോശൈകൃതി കാശമുദ്രേന്ദ്രിയാശോമുഖമോ അസോ നിഷ്ടയാതശ്രാന്തേനാഭ്യമുപതിഷത്തി ജ്വാലമാലാകുളം ഭാതി വിശ്വസ്യായി തന്മത് സന്തതകോ ശുഭാഭിസ്തും മധ്യാഗോസന്നിഭമോ തസ്യാന്തേ സുഷകോ സൂക്ഷ്മ തസ്മിൻ സർവം ഉതിഷ്ഠിതമോ തസ്യ മധ്യേ മഹാനഗ്നേർ വിശ്വാചിത് ശതോമുഖ സോഗ്രമുപഭിഗം തിഷ്ടന്നാഹാരമുജര കവി തിരിയകോർദ്ധമുദേശായേ രശ്മിയസന്ത സന്ത്വാ വൈദി സന്ത്വേഹമാവാദമസ്തക തസ്യ മധ്യേ വന്ദിശികാനീയോധ വിവസ്ഥിത നിരോധമധ്യസ്ഥാദുർലേഖേ ഉപാസ്വര നീവാർശോകുമധ്വന്വി പീതാവാസ്വദ്ഗുണോപവ തസ്യാശികാ മധ്യേ പരമാത്മാ വിവസ്ഥിത സ ബ്രഹ്മസജിവ സഹത സേന്ദ്ര സോക്ഷര പരമസ്വരാട് രതകം സത്യം വരം മർമ്മ പുരുഷം കൃഷ്ണമംഗളം ഊർധ്വരേകം വിരൂപാക്ഷം വിശ്വരൂപായ വൈ നമോ നമഃ നാരായണായ വിദ്മഹേ വാസുദേവായ ധീമഹേ തന്നോ വിഷ്ണു പ്രചോദയാത് വിഷ്ണോനുകം വീര്യാണി പ്രവോചം യഃ പാർത്ഥിവാനി വ്യോമേ രജാഗോ ശിവസ്കഭായുത്തരകം സധസ്തം ചക്രമാണസ്ത്രേധോർഗായോ വിഷ്ണോ റാഡമസി വിഷ്ണോ പൃഷ്ഠമസി വിഷ്ണോ ഷ്ണത്രേസ്തോ വിഷ്ണോ ശിവരസി വിഷ്ണോ ധ്രുവമസി വൈഷ്ണമസി വിഷ്ണവേ ത്വാ ഓം ശാന്തി ശാന്തി ശാന്തി.